93.5 Red FM pe.
Ala re ala sangam ala.
Super Hits 93.5 Red FM वर नमस्कार, मी आहे संग्राम. आज आपली मॅच आहे हे तुम्हाला माहीत असेलच. आपल्याकडे काय एक दोन तीनच महत्वाच्या गोष्टी अशा असतात की ज्यांच्यासाठी अलार्म किंवा रिमाइंडर फोनमध्ये लावावं लागत नाही. ती तारीख कुठली इंडियाची मॅच असली की आपल्या डोक्यात फिट्ट बसलेली असते. तर त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोतच अर्थातच. आणि काही खूप महत्वाचे एक्सपर्ट्स बोलवलेले आहेत मी. बघूया ते वेळेत उठतायत का आणि आपल्याशी बोलतायत का. पण आत्ता अगदी इमिजिएटली मला इन्कम टॅक्सवाल्यांकडनं SMS येतोय सारखा. तो SMS वाचून थोडीशी भीती मला वाटायला लागली. म्हणून म्हटलं आपण आपल्या चार्टर्ड अकाउंटंट साहेबांना फोन करूया आणि विचारूया की काय काय किस्सा काय आहे, हे का पैसे मागतायत माझ्याकडे, आत्ता काय चाललंय. आणि अर्थातच मार्चचा महिना म्हणजे सगळ्यांनाच टेन्शन असतं की आता काय आहे, वर्ष फायनान्शियल संपत आलंय, टॅक्स आत्ता भरायचा का नंतर भरायचा, मग ते कटिंग बिटिंगचं काय झालं, कसले कसले प्रूफ लोक मागतायत. हे दरवर्षी होतं, दरवर्षी आपण याच्याबद्दल बोलतो. कारण कितीही आपण याचा उहापोह केला तरी आपल्या काही हॅबिट्स, फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्सचं सगळं काम अगदी लास्ट मिनिटला करायचं, या बदलत नाहीत. आणि म्हणूनच प्रत्येक वेळी आपल्याला ते पुन्हा 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 गिरवावं लागतं. कमी का बिन जस्ट चार गाण्याची पक्की मी आहे संग्राम 93.5 रेड FM. बज जाते रहो.